आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां बागा वरवीं मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो दिता. कोयर नष्ट करपा खातीर गोंय सरकार यत्न करीत आसा, पूण आज लेगीत कांय लोक रस्त्यार मेकळे सुवातेर कोयर उडयतात. रस्त्यार कोयर उडोवपी मनशा कडल्यान व्हड दंड घेवन ताची गाडी जप्त करतले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. शेनवारा तांणी गोंयभरांतल्या पंच सरपंचांक स्वच्छता ही सेवा मोहिमेची ऑनलायन पद्दतीन म्हायती दिली. कोयर वेवस्थापन करपा खातीर गोंय सरकारान वेगवेगळे प्रकल्प उभारल्यात. केंद्र सरकारानूय ह्या दर्जेदार प्रकल्पांची दखल घेतल्या. पंचायत पालिका वरवीं घराघरांनी वचून कोयर एकठांय करतात, तरी लेगीत कांय जाणांची मानसिकता अजून बदलना. अशे लोक रातच्या वेळार पोतयेन कोयर भरून रस्त्यार उडयतात, हाचे आड आतां खर कारवाय जातली हे संबंधान आपणे पुलीस खात्याक आदेश दिला अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. आतां रस्त्याचेर कोयर उडयतना कोणी दिसलो जाल्यार त्या मनशाचो फोटो काढून पुलिसेन कागाळ करची, अशा मनशाचेर दंडात्मक कारवाय जातली. स्वच्छता ही सेवा ही मोहीम 2 ऑक्टोबर मेरेन चालू उरतली. पंच सरपंच नगरसेवकांनी फुडाकार घेवन आपलो वाठार निवळ दवरपाचो यत्न करचो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. दाबोळी मतदारसंघातल्या नवेवाडे वाठारांतल्या खेळा मैदानाच्या उदरगतीचे काम खासदार निधींतल्यान करपाक गोंय सरकाराच्या खेळा आनी युवा वेव्हार संचालनालयान मान्यताय दिल्या. दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांदीस हांणी ही म्हायती काल वास्को खबराकारांक दिली. खासदार फर्नांदीस हांणी म्हळां, खासदार जाल्या उपरांत हो पयलोच प्रकल्प आसा, गोंय सरकाराचे तांणी उपकार आठयल्या. फाटली 30 वर्सां मायज जाली हे खेळा मैदानार फावो त्यो सुविधा नाशिल्ल्यान युवा खेळगड्यांक मैदानार खेळपाक आडमळी येताल्यो. केंद्र सरकारान सध्या राज्यसभा खासदारांचो निधी दिवपाक सुरवात केल्या. लोकसभा खासदारांचो निधी वाटपाक सुरवात करिना फुडें रोखडेच कामाक सुरवात जातली अशी म्हायती खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांदीस हांणी दिल्या. विधानसभेंतले विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमा तशेंच आमदार एल्टन डिकॉस्ता ह्या वेळार हाजीर आशिल्ले. अखिल गोवा उच्च माध्यमीक विद्यालय प्राचार्य संघटनेची 2 दिसांची कार्यशाळा काल हडफड्यां सुरू जाली. शिक्षण उपसंचालक मनोज सावयकार हांच्या हस्तुकी ह्या 2 दिसांच्या कार्यशाळेचे उक्तावण जाले. शिक्षण वाठारान नवीं नवीं आव्हानां येत आसा आनी ह्या आव्हानांक फुडो करपाक प्राचार्यांनी तयार आसूंक जाय अशें मनोज सावयकार हांणी ह्या कार्यशाळेचें उक्तावण करतना सांगले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 गोंयांत लागू जाल्ल्यान माध्यमीक शिक्षण पांवड्यार व्हड प्रमाणांत बदल अपेक्षीत आसा अशें तांणी म्हळें. कार्यशाळेच्या उक्तावणा उपरांत प्राध्यापक करुणा सातार्डेकर हांचें सत्र जालें. आज उच्च माध्यमीक विद्यालय प्राचार्य संघटनेची वर्सुकी सर्वसाधारण सभा जातली. गोंयांत सध्या मॉन्सून पावसाक नेट नाशिल्ल्यान फाटल्या कांय दिसा सावन पावसान विसव घेतला, पूण अनुकूल हवामानाक लागून पावस परतून सक्रीय जावपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान सोमारा आनी मंगळारा वादळी वाऱ्यासयत मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला, ते प्रमाण 23 आनी 24 वेर येलो अलर्ट जारी केला. आज आयतारा खातीर कसलोच अलर्ट जारी करुना. शेनवारा राज्यांत पावस पडून आशिल्ल्यान चडांत चड तापमान वाडलें. पणजेन चडांत चड तापमान 1.9 अंश वाडून 32.2 अंश सेल्सियस जालें. हवामान खात्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण राज्यांत चडांत चड तापमान 30 ते 32 अंश आनी उण्यांत उणें तापमान 25 अंश सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. सरकारी ई मार्केट प्लेस जैमान वेवसाय करप सोपे करपा खातीर आनी चड समावेशक अर्थवेवस्था निर्माण करपा खातीर विक्रेते आनी सेवा पुरवणदारांक आकारता ते वेव्हार शुल्क उणे केल्यात. 10 लाख रुपया मेरेन मोलाच्या सगळ्या ऑर्डरींचेर आतां कसलोच शुल्क लागचो ना. आदी ही मर्यादा फक्त 5 लाख रुपया आशिल्ली. 10 लाख रुपया परस चड आनी 10 कोटी रुपया मेरेनच्या ऑर्डरींचेर वट्ट ऑर्डर मोलाच्या 0.30% वेव्हार शुल्क घेतले. 10 कोटी रुपया वर ऑर्डरीचेर आतां 3 लाख रुपया फ्लॅट फी भरची पडटली. हो निर्णय सरकाराच्या 100 दिसांच्या उपक्रमांतलो एक भाग अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान सांगला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.